ಓಂ ಶ್ರೀ ಪರಮಾತ್ಮನೇ ನಮಃ.
ಓಂ ಶ್ರೀ ಪರಮಾತ್ಮನೇ ನಮಃ.
ಅಥ ಚತುರ್ದಶೋಧ್ಯಾಯಃ.
ಅಥ ಚತುರ್ದಶೋಧ್ಯಾಯಃ.
ಶ್ರೀ ಭಗವಾನುವಾಚ.
ಶ್ರೀ ಭಗವಾನುವಾಚ.
ಪರಂ ಭೂಯಃ ಪ್ರವಕ್ಷ್ಯಾಮಿ.
ಪರಂ ಭೂಯಃ ಪ್ರವಕ್ಷ್ಯಾಮಿ.
ಜ್ಞಾನಾನಾಂ ಜ್ಞಾನಮುತ್ತಮಂ.
ಜ್ಞಾನಾನಾಂ ಜ್ಞಾನಮುತ್ತಮಂ.
ಯಜ್ಞಾತ್ವಾ ಮುನಯಃ ಸರ್ವೇ.
ಯಜ್ಞಾತ್ವಾ ಮುನಯಃ ಸರ್ವೇ.
ಪರಾಂ ಸಿದ್ಧಿಮಿತೋ ಗತಾಃ.
ಪರಾಂ ಸಿದ್ಧಿಮಿತೋ ಗತಾಃ.
ಇದಂ ಜ್ಞಾನಮುಪಾಶ್ರಿತ್ಯ.
ಇದಂ ಜ್ಞಾನಮುಪಾಶ್ರಿತ್ಯ.
ಮಮ ಸಾಧರ್ಮ್ಯಮಾಗತಾಃ.
ಮಮ ಸಾಧರ್ಮ್ಯಮಾಗತಾಃ.
ಸರ್ಗೇಪಿ ನೋಪಜಾಯಂತೆ.
ಸರ್ಗೇಪಿ ನೋಪಜಾಯಂತೆ.
ಪ್ರಲಯೇನ ವ್ಯಥಂತಿ ಚ.
ಪ್ರಲಯೇನ ವ್ಯಥಂತಿ ಚ.
ಮಮ ಯೋ ನಿರ್ಮಹದ್ ಬ್ರಹ್ಮ.
ಮಮ ಯೋ ನಿರ್ಮಹದ್ ಬ್ರಹ್ಮ.
ತಸ್ಮಿನ್ ಗರ್ಭಂ ದಧಾಮ್ಯಹಂ.
ತಸ್ಮಿನ್ ಗರ್ಭಂ ದಧಾಮ್ಯಹಂ.
ಸಂಭವ ಸರ್ವಭೂತಾನಾಂ.
ಸಂಭವ ಸರ್ವಭೂತಾನಾಂ.
ತತೋ ಭವತಿ ಭಾರತ.
ತತೋ ಭವತಿ ಭಾರತ.
ಸರ್ವಯೋನಿಷು ಕೌಂತೆಯ.
ಸರ್ವಯೋನಿಷು ಕೌಂತೆಯ.
ಮೂರ್ತಯ ಸಂಭವಂತಿ ಯಾಹ.
ಮೂರ್ತಯ ಸಂಭವಂತಿ ಯಾಹ.
ತಾಸಾಂ ಬ್ರಹ್ಮ ಮಹದ್ಯೋನಿಃ.
ತಾಸಾಂ ಬ್ರಹ್ಮ ಮಹದ್ಯೋನಿಃ.
ಅಹಂ ಬೀಜಪ್ರದಃ ಪಿತಾ.
ಅಹಂ ಬೀಜಪ್ರದಃ ಪಿತಾ.
ಸತ್ವಂ ರಜಸ್ತಮ ಇತಿ.
ಸತ್ವಂ ರಜಸ್ತಮ ಇತಿ.
ಗುಣಾಃ ಪ್ರಕೃತಿ ಸಂಭವಾಃ.
ಗುಣಾಃ ಪ್ರಕೃತಿ ಸಂಭವಾಃ.
ನಿಬಧ್ನಂತಿ ಮಹಾಬಾಹೋ.
ನಿಬಧ್ನಂತಿ ಮಹಾಬಾಹೋ.
ದೇಹೇ ದೇಹಿ ನಮವ್ಯಯಂ.
ದೇಹೇ ದೇಹಿ ನಮವ್ಯಯಂ.
ತತ್ರ ಸತ್ವಂ ನಿರ್ಮಲತ್ವಾತ್.
ತತ್ರ ಸತ್ವಂ ನಿರ್ಮಲತ್ವಾತ್.
ಪ್ರಕಾಶಕಮನಾಮಯಂ.
ಪ್ರಕಾಶಕಮನಾಮಯಂ.
ಸುಖಸಂಗೇನ ಬಧ್ನಾತಿ.
ಸುಖಸಂಗೇನ ಬಧ್ನಾತಿ.
ಜ್ಞಾನಸಂಗೇನ ಚಾನಘ.
ಜ್ಞಾನಸಂಗೇನ ಚಾನಘ.
ರಜೋ ರಾಗಾತ್ಮಕಂ ವಿದ್ಧಿ.
ರಜೋ ರಾಗಾತ್ಮಕಂ ವಿದ್ಧಿ.
ತೃಷ್ಣಾಸಂಗಸಮುದ್ಭವಂ.
ತೃಷ್ಣಾಸಂಗಸಮುದ್ಭವಂ.
ತನ್ನಿಬಧ್ನಾತಿ ಕೌಂತೆಯ.
ತನ್ನಿಬಧ್ನಾತಿ ಕೌಂತೆಯ.
ಕರ್ಮಸಂಗೇನ ದೇಹಿನಂ.
ಕರ್ಮಸಂಗೇನ ದೇಹಿನಂ.
ತಮಸ್ತ್ವಜ್ಞಾನಜಂ ವಿದ್ಧಿ.
ತಮಸ್ತ್ವಜ್ಞಾನಜಂ ವಿದ್ಧಿ.
ಮೋಹನಂ ಸರ್ವದೇಹಿನಾಂ.
ಮೋಹನಂ ಸರ್ವದೇಹಿನಾಂ.
ಪ್ರಮಾದಾಲಸ್ಯ ನಿದ್ರಾಭಿಃ.
ಪ್ರಮಾದಾಲಸ್ಯ ನಿದ್ರಾಭಿಃ.
ತನ್ನಿಬಧ್ನಾತಿ ಭಾರತ.
ತನ್ನಿಬಧ್ನಾತಿ ಭಾರತ.
ಸತ್ವಂ ಸುಖೇ ಸಂಜಯತಿ.
ಸತ್ವಂ ಸುಖೇ ಸಂಜಯತಿ.
ರಜಃ ಕರ್ಮಣಿ ಭಾರತ.
ರಜಃ ಕರ್ಮಣಿ ಭಾರತ.
ಜ್ಞಾನಮಾವೃತ್ಯ ತು ತಮಃ.
ಜ್ಞಾನಮಾವೃತ್ಯ ತು ತಮಃ.
ಪ್ರಮಾದೇ ಸಂಜಯತ್ಯುತ.
ಪ್ರಮಾದೇ ಸಂಜಯತ್ಯುತ.
ರಜಸ್ತಮಶ್ಚಾಭಿಭೂಯ.
ರಜಸ್ತಮಶ್ಚಾಭಿಭೂಯ.
ಸತ್ವಂ ಭವತಿ ಭಾರತ.
ಸತ್ವಂ ಭವತಿ ಭಾರತ.
ರಜಸ್ಸತ್ವಂ ತಮಶ್ಚೈವ.
ರಜಸ್ಸತ್ವಂ ತಮಶ್ಚೈವ.
ತಮಸ್ಸತ್ವಂ ರಜಸ್ತಥಾ.
ತಮಸ್ಸತ್ವಂ ರಜಸ್ತಥಾ.
ಸರ್ವದ್ವಾರೇಷು ದೇಹೇಸ್ಮಿನ್.
ಸರ್ವದ್ವಾರೇಷು ದೇಹೇಸ್ಮಿನ್.
ಪ್ರಕಾಶ ಉಪಜಾಯತೆ.
ಪ್ರಕಾಶ ಉಪಜಾಯತೆ.
ಜ್ಞಾನಂ ಯದಾ ತದಾ ವಿದ್ಯಾತ್.
ಜ್ಞಾನಂ ಯದಾ ತದಾ ವಿದ್ಯಾತ್.
विवृद्धं सत्त्वमित्युत
विवृद्धं सत्त्वमित्युत
लोभः प्रवृत्तिरारम्भः
लोभः प्रवृत्तिरारम्भः
कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ
अप्रकाशो प्रवृत्तिश्च
प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन
यदा सत्त्वे प्रवृद्धे तु
प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते
रजसि प्रलयं गत्वा
कर्मसंगिषु जायते
तथा प्रलीनस्तमसि
मूढयोनिषु जायते कर्मणः सुकृतस्याहुः
सात्विकं निर्मलं फलम्
रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम्
सत्त्वात् संजायते ज्ञानम्
रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसः
भवतो ज्ञानमेव च
ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः
मध्ये तिष्ठन्ति राजसाः
जघन्यगुणवृत्तिस्थाः
अधो गच्छन्ति तामसाः
नान्यं गुणेभ्यः कर्तारम्
यदा द्रष्टानुपश्यति
गुणेभ्यश्च परं वेत्ति
मद्भावं सोधिगच्छति
गुणानेतानतीत्यत्रीन्
देही देह समुद्भवान्
जन्म मृत्यु जरा दुःखैः
विमुक्तोऽमृतमश्नुते
अर्जुन उवाच कैर्लिङ्गैस्त्रीन् गुणानेतान्
अतीतो भवति प्रभो
किमाचारः कथं चैतान्
त्रीन् गुणान् अतिवर्तते
श्री भगवानुवाच
प्रकाशं च प्रवृत्तिं च
मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति उदासीनवदासीनः गुणैर्यो न विचाल्यते
गुणावर्तन्त इत्येव
यो वतिष्ठति नेङ्गते समदुःखसुखस्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरः तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः मानापमानयोस्तुल्यः
तुल्यो मित्रारिपक्षयोः
सर्वारम्भपरित्यागी गुणातीतस्स उच्यते
मां च यो व्यभिचारेण
भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम्
अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॐ तत्सत्
इति श्रीमद्भगवद्गीतासु
उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे
गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः।